बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, सोशल मीडिया लोकांमधील परस्पर संवादाच्या माध्यमाचा संदर्भ देते, ज्यामध्ये ते आभासी समुदाय आणि नेटवर्कमध्ये माहिती आणि संकल्पना तयार करतात, शेअर करतात आणि किंवा देवाणघेवाण करतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.